कुछ कुछ लिरिक्स ऐसे होते हैं कि समझ में ही नहीं आता है बंदे को कहना क्या है, पर एड्स ऐसी होती है ना कि देखकर लगता है कि यार ये प्रोडक्ट तो हमने खरीदना ही है।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक पुनः एकदा आली आहे। शोच्या तिसऱ्या तासात आपण आलेलो आहोत आणि मी तुम्हाला एक टास्क दिला होता। तो टास्क असा होता की रेड एफएमचा टीव्ही आहे, मस्तपैकी एकदम स्मार्ट टीव्ही आहे, तो तुम्हाला विकून दाखवायचा आहे। आपल्याकडे ना एक ताई आलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा तसाच एक प्रयत्न केला टीव्ही विकून दाखवण्याचा। त्यांचं काय म्हणणं आहे आणि कशा प्रकारे मला टीव्ही विकण्याचा प्रयत्न करतायत ते लेट्स सी।
इस घंटे की सबसे बड़ी डील, तो थाम के बैठिएगा अपना दिल। जी हाँ, अब आँखों से क्लियर दिखाई देगा, कानों से बेहतर सुनाई देगा, क्वालिटी तो थिएटर से बढ़िया है। ध्यान से देखिए इसे, ये सबसे हटके है। ब्रांड न्यू ऑफर ऑन रेड एफएम का टीवी, एलईडी एलसीडी से बड़ी दूर, फीचर्स है इसमें भरपूर। आया है खरीदने का ये मौका, तो मार दो चौका। रेड का टीवी, रेड का टीवी, रेड का टीवी।
ये जो रेड का टीवी है ना, मैं तो चाहती हूँ कि यार अभी जाऊँ मार्केट में और खरीद लूँ। तुम्हाला सुद्धा असच एक सुंदर सा ऐड मला बनवून पाठवायची आहे। रेड एफएमचा टीवी आहे जो तुम्हाला विकून दाखवायचा आहे। ज्याची ऐड मला आवडेल ना, त्याला छान अगदी डिलिशियस फूड वाउचर सुद्धा मिळणार आहेत, त्यामुळे बिलकुल उशीर लावायचा नाहीये। इकडे ऑलरेडी मेसेजेस यायला सुरू झालेत, त्याच्यामुळे तुमचा नंबर सगळ्यात आधी कसा लागेल यासाठी प्रयत्न करा। 9607007935 माझा नंबर आहे, जल्दी से डायल करके बताना है आपको कि क्या है आपका एडवर्टाइजमेंट। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो।